नीति सूत्रे अध्याय 3 माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत, कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील, दया व सत्य ही तुला न सोडोत, त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव, म्हणजे तुला देव व मनुष्य यांकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल, तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर रहा, हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील, माझ्या मुला परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करीतो त्याला शासन करीतो, ज्याला ज्ञान प्राप्त होते जो सुज्ञता संपादन करीतो तो मनुष्य धन्य होय, कारण त्याचा सौदा रुपयाच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे, ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे, आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही, त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत, त्याचे मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत, जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवन वृक्षरूप आहे, जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य होय, परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले, त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले व आकाश दहीवर वर्षते, माझ्या मुला ती तुझ्या डोळ्याआड होऊ देऊ नको, तू चातुर्य व विवेक ही संभाळून ठेव, म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील, तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही, तू निजतेवेळी भिणार नाहीस, तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल, तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको, दुष्टांची धाड आली तरी भिवू नको, कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही, एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको, एखादी वस्तू तुझजवळ असता आपल्या शेजाऱ्याला असे सांगू नको की तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी ती तुला देईन, तुझा शेजारी तुझजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नको, एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याजशी उगीच भांडण करू नको, जुलूम करणाऱ्यांशी स्पर्धा करू नको, त्याची कोणतीही रीत स्वीकारू नको, कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे, पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे, परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो, पण धार्मिकांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो। उपहास करणाऱ्यांचा तो अवश्य उपहास करीतो, पण दीनांवर तो कृपाप्रसाद करीतो। ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, पण मूर्ख लज्जेची बढती पावतील।